हॅलो, देशमुख सर बोलतायत ना? देशमुख सर, मी विशाल बोलतोय, परमसे अभिरुची म्हणून. सर, मागे तर मी 1 BHK फ्लॅटची एन्क्वायरी केली होती. सर्चिंग चालू आहे अजून की घेतलाय कुठे? मागे फ्लॅटची एन्क्वायरी केली होती ना सर तुम्ही? 1 BHK फ्लॅट पाहताय ना सर तुम्ही? अंडर कन्स्ट्रक्शन चालू का सर तुम्हाला? टावर 6 मध्ये आपलं लॉन्चिंग करतोय आपण 1.5 ते 2 महिन्यांनी. त्यावेळेस आम्ही तुम्हाला कॉल करू मग. ओके.